चैप्टर 6 पार्ट 6 एक्सरसाइज 12 स्वाध्याय 12 खालील उतारा ऐकूया आणि वाचूया.
पासपोर्ट ऑफिस. भार्गवची कंपनी त्याला लंडनला पाठवते, पण त्याच्याकडे पासपोर्टच नाही आहे. तो इंटरनेटवरून पासपोर्टसाठी अर्ज डाउनलोड करतो. अर्ज आणि फोटो घेऊन तो पासपोर्ट कार्यालयात जातो. तिथे तो रांगेत उभा राहतो आणि आपला क्रमांक यायची वाट पाहतो. एक कर्मचारी भार्गवला बोलावतो आणि त्याचा अर्ज मागतो. भार्गव त्याला अर्ज आणि फोटो देतो. कर्मचारी ते तपासतो, पण काही आवश्यक कागदपत्रे नसतात. कर्मचारी भार्गवला विचारतो, अहो तुमची सगळी कागदपत्रं कुठे आहेत? भार्गव आपला अर्ज पुन्हा पुन्हा पाहतो, पण कोणती कागदपत्र नाहीत हे त्याला कळत नाही. तो कर्मचाऱ्याला विचारतो, माफ करा, कोणकोणती कागदपत्रं लागतील अजून? कर्मचारी म्हणतो, तुमचं मतदान ओळखपत्र कुठे आहे? आणि रेशन कार्डही नाही आहे. भार्गव त्याला सांगतो, पण हे काय टेलिफोनचं बिल आहे ना? अहो टेलिफोनचं बिल नाही चालत. पण आधार कार्ड चालतं ते आहे का? आणि विजेचंच बिल द्या पत्त्याचा पुरावा म्हणून. आणि तुमचं अजून एक ओळखपत्रही लागेल. हे सगळं घेऊन या, मगच काम होईल तुमचं. पण भार्गवला खूप तातडीने पासपोर्ट हवा असतो. तो कर्मचाऱ्याला खूप विनंती करतो, पण तो कर्मचारी त्याचे काहीही ऐकत नाही आणि भार्गवला कागदपत्र घेऊन उद्या या असे सांगतो.